93.5 रेड एफएम पर
संग्रामचं ऑडिट गेल्या काही महिन्यात काय दिवे लावले ते बघूया.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
संग्राम, मी पूजा बोरा बोलतीये.
बोरा मॅडम, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग संग्राम.
ते एक दिल्लीमध्ये बोरा म्हणून मोठ्या राजकीय पक्षाचे ट्रेझरर वगैरे, त्यांचे तुम्ही कोण?
कोणी नाही.
बरं, कमीत कमी आपल्या हाऊसिंग सोसायटीचे तरी ट्रेझरर तुम्ही?
नाही नाही.
हॅलो
संग्राम, पूजा बोरा.
अगं, तो आवाज कसला होता?
माहिती नाही कसला आवाज होता.
तू आता केलं का?
तो डिस्कनेक्ट झाला म्हणून मी ते तसा आवाज काढला.
अच्छा, आणि कनेक्ट झाल्यावर कसा आवाज काढतात तुमच्याकडे?
असं हॅपी होणं होतं, बिकॉज आय एम अ व्हेरी बिग फॅन ऑफ यू.
युअर व्हेरी काइंड, युअर व्हेरी काइंड. काय करते?
आय एम अ हाऊसवाईफ.
बरं, परफेक्ट व्यक्ती आहेस तू. राजस्थानमध्ये आपल्या कामवाली बाई असतात, त्यांचा मिनिमम पगार सरकारने फिक्स केलाय की आपण तेवढा कायद्याने द्यावाच आपल्याला लागेल.
आय होप पुण्यामध्ये पण झालं पाहिजे, कारण का पुण्यामध्ये जे रेट्स आहेत ते माइंड बॉगलिंग आहेत. म्हणजे एका कामासाठी इफ द मेड हॅज टू वर्क फॉर वन काम, म्हणजे फॉर एक्झाम्पल कपडे धुणं असेल तर ते चार्ज 900 रुपीज ओनली फॉर वॉशिंग क्लोथ. म्हणजे असे चार काम पकडले तर द सॅलरी गोज अप टू 3-3.5 thousand rupees.
तुला तो कायदा कदाचित कळायला नाहीये. मिनिमम वेज म्हणजे की मिनिमम कमीत कमी तर एवढं द्यावंच, याच्या खाली देऊ शकत नाही.
आपण त्याच्यापेक्षा जास्ती देतोय.
हा हा, पण त्यात कायद्यात असं आहे की तुम्ही जास्त देत असाल तर ते तुम्हाला तसं कंटिन्यू करावंच लागेल.
असं करावंच लागेल
हो. म्हणजे असं नाहीये की पगार कमी करा पावते. अरे काय,
आपण पगार कमी करायला लागेल इतका, कारण का आपण खूप जास्ती
नाही ग. नाही ग, मोर ऑन दिस इन जस्ट बिट. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बस जाते रहो.